सुपर 93.5 फेरेड एफएम वर श्रुती आहे तुमच्या सोबत 11 का शो मध्ये. आणि काही चित्रपट असे असतात की ज्यांना थिएटर मध्ये नशीब नसतंच, काहीच फ्युचर नसतं त्यांचं थिएटर मध्ये, पण नंतर ते जेव्हा टीव्ही वर येतात ना तेव्हा अरे देवा, लोक अक्षरशः डोक्यावर घेतात त्या चित्रपटांना. आणि याचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे रहना है तेरे दिल में, RH स्टेडियम. गाणी असू देत, त्यांचा परफॉर्मन्स असू देत, ही जोडी असू देत, आपण अजूनही विसरू शकलो नाही आहोत. अजूनही कधीही कुठल्याही वेळेला कुठल्याही चॅनलवर हा चित्रपट सुरू असला की आपण थांबतो म्हणजे थांबतोच. सो हा विचार कदाचित आता डायरेक्टर्स प्रोड्युसर्स सुद्धा करत असतील की वाय नॉट इन कॅश द सिच्युएशन, राईट? इसीलिए रूमर्स ऐसे है की दिया मिर्झा अँड आर माधवन RH स्टेडियम के सीक्वल के लिए कास्ट किए जाएंगे. आय हाय, इस रूमर को सच्चाई में बदल दो बस बहुत जल्द. फिर इस मूवी को आप थिएटर में रिलीज करो, टीवी पे इसका प्रीमियर करा दो, या फिर डिजिटल प्लेटफॉर्म पे. हम देखेंगे, मतलब देखेंगे इस बार इस क्यूट जोड़ी को जस्टिस हमारी तरफ से थिएटर में या फिर जिस भी प्लेटफॉर्म पे रिलीज होगी बिल्कुल जस्टिस मिलेगा. फिलहाल रेड एफएम पे ट्रेंडिंग गाना RH स्टेडियम फैंस के लिए 93.5 रेड एफएम बजाते रहो.